chinimandi.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रमध्ये गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, 10 साखर कारखाने अजूनही सुरू। देशभरातील अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे। कर्नाटकात सर्व 63 साखर कारखान्यांनी गाळप बंद केलं आहे। दोन प्रमुख ऊस उत्पादक राज्य उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात अजूनही कारखाने सुरू आहेत। महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे। इस्माच्या म्हणण्यानुसार 136 कारखान्यांनी यापूर्वीच आपलं गाळप बंद केलं आहे आणि राज्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ 10 कारखाने चालू आहेत। राज्यामध्ये 15 एप्रिलपर्यंत कारखान्यांनी 60.12 लाख टन साखरेचं उत्पादन केलं आहे। गेल्या वर्षी याच अवधीत 106.71 लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं। एकूण 146 साखर कारखान्यांमध्ये 67 खाजगी साखर कारखाने आणि 79 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे। या कारखान्यांनी 2019-20 या गाळप हंगामात भाग घेतला होता। ज्या ठिकाणी ऊसाची उपलब्धता आहे त्या क्षेत्रातील कारखाने सुरू आहेत। इस्मानुसार या हंगामात 15 एप्रिलपर्यंत ऊसाचं उत्पादन 247.80 लाख टन इतकं झालं आहे। गेल्या वर्षी याच काळात साखर उत्पादन 311.75 लाख टन इतकं होतं। या हंगामात 15 एप्रिलपर्यंत 139 साखर कारखाने ऊस गाळप करत होते। तेच गेल्या वर्षी याच काळात 172 साखर कारखान्यांनी ऊस गाळपात भाग घेतला होता।